नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत 25 लाख पात्र महिलांना मोफत नवीन गॅस जोडणी देण्याचा सरकारचा निर्णय. वस्तू आणि सेवा कराच्या दुसऱ्या टप्प्यातल्या सुधारणा आजपासून लागू. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मराठवाड्यातील अतिवृष्टीचा आढावा आणि शारदीय नवरात्रोत्सवाला सर्वत्र भक्तिभावाने प्रारंभ. आता सविस्तर बातम्या. आज नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं केंद्र शासनानं पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत 25 लाख पात्र महिलांना मोफत नवीन गॅस जोडणी देण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमांवर ही माहिती दिली. पंतप्रधानांनी सर्व महिलांना शुभेच्छा देत सणासुदीच्या काळात सरकारचं हे पाऊल महिलांना केवळ आनंद देणार नाही तर महिला सक्षमीकरणाचा संकल्पही बळकट करेल असं म्हटलं आहे. वस्तू आणि सेवा कराच्या दुसऱ्या टप्प्यातल्या सुधारणा आजपासून लागू झाल्या. नवरात्रोत्सवाच्या मुहूर्तावर केंद्र सरकारने नागरिकांना जीएसटी सुधारणांची भेट दिली असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. या सुधारणेत 390 हून अधिक वस्तूंवरील करांमध्ये ऐतिहासिक कपात करण्यात आली असून या सवलतीमुळे देशवासियांच्या जीवनात आनंद येईल आणि त्यांची बचतही वाढेल असं शहा यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात नमूद केलं. कर प्रणालीतल्या सुधारणा हे एक क्रांतिकारी पाऊल असल्याचं मत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले,
या रिफॉर्म्समुळे एकीकडे सामान्य माणसाला लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत याच्या किमती कमी होणार आहेत, दुसरीकडे देशांतर्गत मागणी वाढणार आहे, त्यामुळे देशांतर्गत प्रोडक्शन वाढणार आहे, त्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे आणि विशेषतः आत्मनिर्भर भारताकडे जो आपला प्रवास आहे तो या सेकंड जनरेशन रिफॉर्म्सच्या माध्यमातून माननीय प्रधानमंत्री मोदी सुरू केलेला आहे.
राज्यातल्या माहिती तंत्रज्ञान विभागाचं सक्षमीकरण करून डिजिटल महाराष्ट्राची संकल्पना प्रत्यक्षात आणणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत माहिती तंत्रज्ञान विभागाची आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. सेवा आणि सुशासन या सूत्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार परिवर्तन आणि प्रगती घडवून आणण्यासाठी निरंतर प्रयत्नरत आहे. सेवा पर्व निमित्ताच्या विशेष मालिकेच्या आजच्या भागात सरकार राबवत असलेल्या स्मार्ट सिटी योजनेविषयी आपण जाणून घेऊ.
स्मार्ट सिटी मिशन देशाच्या नागरी भागाला आकार देत आहे आणि शहरवासियांच्या आकांक्षा प्रत्यक्षात उतरवत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जून 2015 सुरू केलेल्या या उपक्रमाचं उद्दिष्ट स्मार्ट आणि शाश्वत उपायांद्वारे नागरी जीवनमानाचा दर्जा उंचावणं हा आहे. स्मार्ट सिटी मिशन प्रकल्प सुरू करताना पंतप्रधान म्हणाले होते की स्मार्ट सिटी संकल्पना स्वतःच एक जन आंदोलन आहे.
जे स्मार्ट सिटी कन्सेप्ट ये सिर्फ इस काम के लिए इतने पैसे दिए जाएंगे वो नहीं है, ये अपने आप में एक बहुत बड़ा जन आंदोलन है. ये बीते हुई कल के अनुभव के आधार पर उज्ज्वल भविष्य की नींव रखने का एक सार्थक प्रयास है.
गेल्या दशकात या योजनेला उल्लेखनीय यश मिळालं. 8000 हून अधिक प्रकल्पांपैकी सुमारे 94% प्रकल्प पूर्ण झाले आहेत. या व्यतिरिक्त 13000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे प्रकल्प अंमलबजावणीच्या प्रगत टप्प्यात आहेत, ज्यामुळे या मोहिमेअंतर्गत एकूण गुंतवणूक सुमारे 164 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. या योजनेतून शाळा डिजिटल वर्गखोल्यांनी सुसज्ज केल्या जात आहेत, वारसा स्थळांचं पुनरुज्जीवन केलं जात आहे, सार्वजनिक जागा पुनर्संचयित केल्या जात आहेत आणि रस्ते स्वच्छ तसंच सुरक्षित होत आहेत. स्मार्ट सिटी मिशनला 10 वर्ष पूर्ण होत असताना त्याचा परिणाम आता देशभरात दिसून येतोय.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मराठवाड्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीचा आढावा घेतला. बीड, धाराशिव, लातूर, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधून तात्काळ मदत पुरवण्याचे निर्देश दिले आहेत. धाराशिव जिल्ह्यात परंडा तालुक्यातील ढगपिंपरी आणि साकत गावात पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सैन्य दलाच्या हेलिकॉप्टरच्या मदतीनं सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे निर्देश दिले. परंडा तालुक्यात आज सकाळपर्यंत 109 मिलीमीटर तर भूम तालुक्यात 106 मिलीमीटर पाऊस झाला आहे. परिणामी परंडा तालुक्यातील प्रमुख नद्यांना पूर आला आहे. या पुरात एका महिलेचा मृत्यू झाला तर अनेकांना हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
2024-25 या शैक्षणिक वर्षासाठीचे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारांचं आज मुंबईत वितरण करण्यात आलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 109 शिक्षक पुरस्कारांसह 2 विशेष पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले. नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला. आदिशक्तीच्या 3.5 शक्तीपीठांसह राज्यात ठिकठिकाणच्या देवी मंदिरांमध्ये घटस्थापनेसह विविध पारंपरिक विधींना सुरुवात झाली. तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी मातेची धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत घटस्थापना करण्यात आली. यावेळी संबळ, शंख आणि तुतारीच्या निनादात कल्लोळ तीर्थापासून 3 घट डोक्यावर घेऊन देवीच्या सिंह गाभाऱ्यापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. नांदेड जिल्ह्यात माहूर गडावर रेणुका देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी आज मोठी गर्दी केली आहे. अंबाजोगाई इथं श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवाला आज सकाळी 10 घटस्थापना आणि महापूजेनं प्रारंभ झाला. अप्पर जिल्हाधिकारी अश्विनी जिरगे सोनवणे आणि त्यांचे पती हरिश्चंद्र सोनवणे यांनी देवीची विधिवत महापूजा केली. देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. कोल्हापूर जिल्ह्यातल्या श्री अंबाबाई देवीच्या मंदिरात अभिषेक पूजा झाल्यानंतर घटस्थापना करण्यात आली. आज पहिल्या दिवशी अंबाबाईची महाविद्या श्री कमलाका लक्ष्मी मातेच्या रुपात पूजा मांडण्यात आली. नाशिक जिल्ह्यात वणीच्या श्री सप्तशृंगी देवी मंदिरामध्ये आज पहाटे विधिवत घटस्थापना करण्यात आली. राज्य परिवहन महामंडळातर्फे भाविकांसाठी ज्यादा बसगाड्या सोडण्यात आल्या आहेत. धुळ्यातील कुलस्वामिनी एकविरा देवीच्या मंदिरात घटस्थापना करण्यात आली. नवरात्रोत्सवानिमित्त मंदिराला आकर्षक रोषणाई तसंच फुलांच्या माळांनी सजवण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या कर्णपुरा देवी यात्रेला आजपासून सुरुवात झाली. नागरिकांनी, विशेषतः महिलांनी देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. स्थानिकांचा पाठिंबा मिळाल्यास उद्योग क्षेत्राच्या विकासाला अधिक गती मिळते असं प्रतिपादन छत्रपती संभाजीनगर इथले ज्येष्ठ उद्योजक तसंच CSN फर्स्ट संघटनेचे अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी केलं आहे. आकाशवाणीच्या विशेष कार्यक्रमात कुलकर्णी म्हणाले,
एखाद्या उद्योगाला नवीन विभागामध्ये जर पाय रोवायचे असतील तर स्थानिकांनी त्या उद्योगाला सपोर्ट द्यायला लागतो, स्थानिक उत्पादनं खरेदी करायला लागतात आणि हे जर आपण केलं तर आपल्या विभागामध्ये, आपल्या राज्यामध्ये आणि आपल्या देशामध्ये उद्योग नक्की वाढतील, त्यातून उत्पन्न वाढेल, त्यातून रोजगार वाढेल आणि यातूनच आपण विकसित भारताकडे वाटचाल करायला सुरुवात करू अशी मला अपेक्षा आहे.
उद्योग आणि विकास या विषयावर केलेलं मुकुंद कुलकर्णी यांचं हे सविस्तर विवेचन विशेष प्रासंगिकच्या उद्या सकाळी 10:45 सादर होणाऱ्या 5 भागात आपण ऐकणार आहोत. स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानाअंतर्गत नांदेड जिल्हा रुग्णालयाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आलं. यात 85 महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियानाअंतर्गत लातूर जिल्ह्यात आतापर्यंत 29 नेत्र तपासणी शिबिरं घेण्यात आली. यात 1533 रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली. शेतकरी बांधवाच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे असून अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश खासदार संदीपान भुमरे यांनी दिले आहेत. भुमरे यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची आज पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन धीर दिला. छत्रपती संभाजीनगर विभागातील जवळपास 17 हेक्टरवरील पिके बाधित झाली आहे. त्यामुळे मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या पाथर्डी, शेवगाव आणि जामखेड तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बुलडाणा तालुक्यातील पाडळी परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे पैनगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. यामुळे नदीकाठच्या परिसरातील शेती वाहून गेली आहे. मराठवाड्यातल्या जवळपास सर्वच धरणांमधून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. पैठणच्या जायकवाडी धरणातून 56,592, मांजरा धरणातून 21,167, निम्न तेरणा प्रकल्पातून 20,416, माजलगाव धरणातून 64,523 तर सीना कोळेगाव प्रकल्पातून 32,300 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत 25 लाख पात्र महिलांना मोफत नवीन गॅस जोडणी देण्याचा सरकारचा निर्णय. वस्तू आणि सेवा कराच्या दुसऱ्या टप्प्यातल्या सुधारणा आजपासून लागू. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मराठवाड्यातील अतिवृष्टीचा आढावा आणि शारदीय नवरात्रोत्सवाला सर्वत्र भक्तिभावाने प्रारंभ. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.